हरे कृष्ण हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदा नंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीर वन चारी। यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। जय राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदा नंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरवन चारी। यमुना तीरवन चारी, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha Gokula Nanda, Radha Gokula Nanda Radhe. Jaya Gauranitai, Jaya Gauranitai, Gauranitai, Jaya Gauranitai. Jaya Jagannatha, Jaya Jagannatha, Baladeva Jaya Subhadra. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Prabhupada. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaura Hari Bol. Jai Om Vishnupad Paramhansa Parivrajakacharya Ashtotara Sat. His Divine Grace Abhay Charanaravinda Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Jai. Ananta Koti Vaishnava Vrinda Ki Jai. Shri Shri Radha Gokulananda Ki Jai. Shri Shri Gaur Nitai Ki Jai. Shri Shri Jagannath Baladev Subhadra Mai Ki Jai. Nitai Gaur Premanande. Samaveta Bhakta Vrinda Ki Jai. Samaveta Bhakta Vrinda Ki Jai. Samaveta Bhakta Vrinda Ki Jai. Shri Shri Guru Gauranga Ki Jai. Om Ajnana Timirandhasya Jnananjana Shalakaya Chakshurun Militam Yena Tasmai Shri Gurave Namaha. Shri Chaitanya Mano Bhishtam Sthapitam Yena Bhutale Swayam Rupa Kada Mahyam Dadati Svapadantikam. Vandeham Shri Guru Shri Yutapada Kamalam Shri Gurun Vaishnavamscha Shri Rupam Sagrajatam Sahagana Raghunathanvitam Tam Sajivam Sadvaitam Savadhutam Parijana Sahitam Krishna Chaitanya Devam Shri Radha Krishna Padang Sahagana Lalita Shri Vishakhanvitamscha Namo Om Vishnu Padaya Krishna Preshthaya Bhutale Shrimate Bhakti Vedanta Swamin Niti Namine Namaste Sarasvate Deve Gauravani Pracharine Nirvishesha Shunyavadi Paschatya Deshatarine Vanchakalpatarubhyascha Kripa Sindhubhya Evacha Patitanam Pavanebhyo Vaishnavebhyo Namo Namaha Jaya Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhara Shivasadi Gaura Bhakta Vrinda Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna. तर आज आम्ही इकडे मेणसे कुटुंब अर्थात विष्णु प्रसाद प्रभु, नंदिनी माताजी, नित्यानंद आणि इंदुलेखा यांच्या घराची वास्तू शांतीसाठी, गृहप्रवेशसाठी आम्ही एकत्र झालो आहोत. घराचं नाव आहे सुरभी कुंज. सुरभी म्हणजे गाय. गृहात प्रवेश करताना आमची भावना काय असली पाहिजे? गृह म्हणजे काय? गृहस्थ म्हणजे काय? जे गृहामध्ये स्थित होऊन भगवंतांचा आश्रय घेतात ते खरोखर गृहस्थ. तर अशा परिस्थितीला, जीवनाच्या स्तराला आम्ही गृहस्थ आश्रम म्हणतो. म्हणजे आमच्या शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की प्रत्येक घर एक आश्रम असलं पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी भगवंतांचं आश्रय घेत सर्वांनी घेतलेलं आहे, ज्या घरामध्ये लोकांनी भगवंतांचा आश्रय नाही घेतला आहे तर तो घर आश्रम होऊ शकत नाहीत. तर ते गृहस्थ आश्रम नाही आहे ते. मग जे लोक त्या घरामध्ये राहतात त्यांना गृहमेधी असं म्हटलं गेलं आहे भागवत मध्ये. गृहमेधी म्हणजे जो गृहामध्ये राहतो परंतु भगवंतांचा आश्रय न घेऊन फक्त संसाराचा भोग करायचं बघतो. संसारमध्ये आम्ही प्रगती कसं जास्त करणार आणि कसं संसारमध्ये जास्त पैसे कमवणार, जास्त भोग करणार, कसं आम्ही प्रतिष्ठित व्यक्ती होणार, हे सर्वसाधारण लोकांची धारणा असते. आणि प्रगती शब्दाची कल्पना म्हणजे जनसाधारण म्हणजे हीच आहे की जास्त पैसे आम्ही कमवायला पाहिजे आणि जास्त मोठं घर असलं पाहिजे, प्रतिष्ठा समाजामध्ये असली पाहिजे, गाडी बंगला सर्व काही आमच्याकडे असलं पाहिजे तर आम्ही प्रगती केली आहे, अशी लोकांची धारणा आहे. परंतु आमच्या शास्त्रामध्ये तसं नाही आहे. शास्त्रामध्ये प्रगती किंवा उन्नती ह्या शब्दाची कल्पना वेगळीच आहे. ज्यांनी आध्यात्मिक प्रगती केलेली आहे खरोखर त्याच व्यक्तीने प्रगती केलेली आहे. प्रगती म्हणजे आध्यात्मिक प्रगती. आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये भक्ती मार्ग म्हणजे प्रगती. जर आम्ही भगवान श्री कृष्णांचे आश्रय ग्रहण करून त्यांची सेवा करत करत त्यांच्या प्रती, त्यांच्या चरणांच्या प्रती जर आमच्या हृदयामध्ये शुद्ध प्रेम जागृत झालं असेल तर खरोखर आम्ही मानू शकतो की जीवनामध्ये आम्ही प्रगती केलेली आहे. नाहीतर ते दुर्गती आहे, प्रगती नाही आहे. प्रगती म्हणजे जी गती चांगली आहे त्याला प्रगती म्हणतो आम्ही. पण प्रत प्रकृष्ट रूपेण ते काय आहे? फक्त पैसे कमवलो तर गती चांगली होणार काय? नाही. उलट संसारमध्ये आम्ही बघतो की अनेकदा पैसा हे एक शाप असतो. ज्या घरामध्ये जास्त पैसे येतात तिकडे व्यसनं, भांडणं, गैरसमज असं होतंय. आणि संसारमध्ये असं आम्ही बघतो, पैशामुळे किती भांडणं होतात, नातेवाईकांची किती भांडणं होतात, भावभावांची भांडणं होतात, वडिलांची, आई वडिलांची आणि मुलांची भांडणं होतात, नवऱ्या बायकोंची भांडणं होतात, तर इतरांची गोष्टी वेगळी. का? फक्त पैशामुळे. पैसे ज्यावेळी जीवनामध्ये येतात तर त्याचं आम्ही उपयोग करायला बघतो, कसं जास्त भोग करू शकतो आम्ही पैशांनी. कारण आमच्या मनामध्ये प्रगतीची हीच धारणा आहे ना, की प्रगती म्हणजे काय? दोन चार गाडी असले पाहिजेत, मोठं घर असलं पाहिजे, घरामध्ये जे आधुनिक उपकरण आहेत, वॉशिंग मशीन आहे, हे ते सगळं काही असलं पाहिजे, हीच प्रगतीची धारणा. तर जेवढं जास्त पैसे आम्ही कमवले तेवढं जास्त प्रगती आम्ही केली असं मान्यता आहे समाजामध्ये. आणि जास्त पैसे ज्यावेळी येतात आणि जर आमची आध्यात्मिक चेतना नसली, भगवंतांची भक्ती करायची वृत्ती जर नसली, जर भगवंतांसाठी आम्ही ते पैसे खर्च नाही केले तर कशासाठी करणार? काय पाप कर्मासाठी करणार? भोगासाठी करणार? व्यसनामध्ये आम्ही लागणार. आणि आम्ही नाही लागलो तर मुलं लागणार, आणि ते नाही लागलं तर त्यांचे मुलं लागणार नक्की. कारण वातावरण बाहेरचं एवढं बिघडलेलं आहे की कोणीही कोणालाही जर भक्ती करायची जरी असली तर फार कठीण असतं. सत्संग मिळत नाही जास्त, लोकांना रुची पण नाही आहे. लोकांना जाऊन सांगतो भगवंतांची भक्ती करा, नाही वेळ नाही आहे, आता चित्रपट आहे ना टीव्हीवर, आता चित्रपट बघू आम्ही, भगवंतांच्या बद्दल नंतर आम्ही विचार करू. आणि मग म्हटलं तर आणि आता आता तरी या, आता चित्रपट संपलं ना, नाही आता दुसरं काय क्रिकेटचं काय स्पर्धा चालू आहे ते बघायचं आहे, नाहीतर आणि काय काम आहे, असं आम्ही टाळत असतो टाळत असतो. ते आमचे मंदिरमध्ये एक कैलाश म्हणून एक व्यक्तीची गोष्टी प्रचलित आहे, सर्व भक्तांना माहीत आहे. म्हणजे तो आमच्या मंदिरचा व्यक्ती नाही आहे, पण ही कथा आमच्या पूर्ण संस्थेमध्ये फार प्रसिद्ध आहे की कैलाश नावाचा एक व्यक्ती होता आणि संसाराच्या दृष्टीने फार प्रगती त्याने केली होती, फार यशस्वी झाला होता तो, मोठा बंगला होता त्याच्याकडे आणि फार पैसे, पुष्कळ पैसे कमवले होते त्याने आणि त्याची मुलं पण होती. पण दिवस रात्री व्यवसायामध्ये मेहनत करायचं, भगवंतांसाठी काय वेळ काढायचं नाही. तर नारद मुनी यांचं नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल, मोठे भक्त आहेत भगवंतांचे. तर नारद मुनींना कृपा वाटली, कृपा करायची इच्छा होती त्यांच्यावर, पाप वाटलं, अरे काय पापच करत होता ना, म्हणून पाप वाटलं त्यांना. तर त्याच्याकडे गेला आणि अरे कैलाश, दिवस रात्री मेहनत करत आहेस तू, भगवंतांसाठी थोडं पण वेळ काढत नाहीस, चल ये माझ्या बरोबर ये. तर कैलाशने म्हटलं, हो मुनीवर सादर प्रणाम आहे तुमच्या चरणे, पण आता काय करू, आता व्यवसाय एवढा आहे, माझी मुलं लहान आहेत, आता त्यांना मी चांगलं प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी सगळं कमवून ठेवलं पाहिजे, त्यांचं भविष्य सुरक्षित मी करून ठेवलं पाहिजे, तर ज्यावेळी माझी मुलं मोठे होतील तर मी येतो तुमच्या बरोबर भक्ती करायला. तर मुलं मोठी झाली, नारद मुली आले परत, अरे कैलाश मुलं मोठी झाली, आता तरी भक्ती सुरू कर. तर कैलाशने म्हटलं, नाही नाही आता काय मोठं झाली ना, आता त्यांच्या लग्नासाठी थोडंफार विचार केला पाहिजे, वयाचे आले आता, तर आता मी स्थळ वगैरे शोधत आहे, थोडा वेळ लागेल, एकदा त्यांचं लग्न झालं ना मुलांचं तर मी येईन भक्ती करणार मी तुमच्या बरोबर. तर मुलांचं लग्न झालं, सुव्यवस्थित पद्धतीने सगळं काय जबाबदारी सगळं केले त्यांनी. नारद मुनी परत आले, अरे कैलाश मुलांचं लग्न झालं, आता तरी ये. नाही नाही आता काय आहे ना, ती आता आमचे मुलांचं लग्न झालं पण त्यांचे लहान लहान बाळ आहेत, आता त्यांना माहीतच नाही कसं काळजी घ्यायचे, म्हणून त्यांना शिकवायला पाहिजे सगळं, आणि एवढे अजून कच्चे आहेत, थोडे परिपक्व झालेले नाही आहेत, तर थोडं त्यांना एक आधार देऊन मला राहायला इकडे पाहिजे इकडे, नाहीतर आणि होणार नाही त्यांना. ठीक आहे. तर असं नारद मुनी ज्यावेळी येत राहायचे त्यावेळी टाळत गेले, आता नाही आता ही समस्या, आता हे करायचं ते करायचं. शेवटी अनेक वर्ष असं गेले. मग एकदा ज्यावेळी नारद मुनी परत आले आणि कैलाश दिसले नाही, तर कोणाला विसरलं कैलास कुठे आहे? अहो कैलास वारले. अरे वारले, झालं संपलं. नारद म्हणून विचार करत होते की अरेच्छा, एवढं मी प्रयत्न केला ह्याला भक्ती मार्गावर आणायला, पण तो टाळत गेला टाळत गेला. हे काम आहे, ते काम आहे, ही जबाबदारी आहे, आणि आता मृत्यू झाले त्याची. आता त्याची जे तथाकथित प्रगती होती त्याचं काय लाभ मिळाला त्याला? एवढी मेहनत करून त्याने पैसे कमवले, खूप कमवले. पैसे घेऊन गेला का तो सोबत? नाही, पैसे राहिले इकडेच. एवढं मोठं घर बांधून ठेवलं त्यांनी, घर घेऊन गेला काय तो सोबत? नाही, घर राहिलं इकडेच. शरीर पण राहिलं इकडेच. ज्याच्यासाठी त्यांनी एवढी मेहनत केली होती सर्व काही इकडेच राहिलं आणि तो गेला. जर त्यांनी कमीत कमी भक्ती केली असती, भक्ती तरी बरोबर घेऊन गेला असता तो, ते पण नाही. आणि दैवानी असं झालं की कैलासचा जन्म त्यांच्या जुन्या घराच्या समोरच एक मोचीच्या कुटुंबामध्ये झाला. कारण एवढी आसक्ती होती त्याला घराप्रती आणि कुटुंबाप्रती की हरे कृष्ण हा, एवढी आसक्ती होती की मृत्यूच्या वेळी घराच्या प्रतीच विचार करत होता तो. त्यामुळे जन्म त्याचं घराच्या जवळ झालं, मोचीच्या कुटुंबामध्ये. आणि दैवाने त्याला पूर्वजन्माची आठवण होती की मीच होतो तिकडे, मीच कैलाश होतो, मीच सगळं कमवलेलं होतं, मीच घर बांधलं होतं, हे सर्व काही आठवण आलं त्याला. आणि तो लहान मुलगा होता, तर ज्यावेळी बोलायला सुरू केलं, चालायला सुरू केलं, तर आपल्या जुन्या घरामध्ये गेला, पूर्वजन्माच्या घरामध्ये. त्यांचा पूर्वजन्माचा जो मुलगा होता तो मोठ्या गाडीमध्ये बसून कुठे बाहेर जात होता. तो हा मुलगा आला पळत, अरे मी आहे, तुमचं वडील आहे, मी तुझं वडील आहे, आणि मी सगळे बांधलेलं आहे. आणि असं बोलत असताना तो पूर्वजन्माचा जो मुलगा होता तो आता मोठा झाला होता, चपला घेऊन त्याला पाप मारून बाहेर केलं. आता स्वाभाविक आहे ना, कोण येऊन कोणाला सांगणार मी तुझा पूर्व मागच्या जन्मामध्ये मी वडील होतो, मग कोण ऐकणार काय? ऐकणार नाही. पाप त्याला मारून पाठवलं. मग प्रभुपादजी म्हणायचे की ही संसाराची परिस्थिती आहे. आम्ही एवढं मेहनत करतो, तथाकथित प्रगती पण करतो, पण शेवटी त्याचा परिणाम काय? काहीही आम्ही घेऊन जाऊ शकत नाही, सर्व इकडेच सोडतो आम्ही. तर मग काय उपयोग? आम्ही थोडं विचार केलं पाहिजे ह्याच्याबद्दल. तेवढं आम्ही घर केलं, पैसे कमवले, कुटुंबाला सांभाळलं, मग शेवटी काय? फक्त कुटुंब सांभाळणे आणि घरामध्ये राहणे हे मनुष्यासाठी काही विशेष कार्य नाही आहे. कारण जनावर पण तसं करतात. जे कुत्रे आहेत, मांजरं आहेत, पक्षी आहेत, किडे पण आहेत, ते पण आपापलं घर बांधतात. कुठचेही प्राणी बघा तुम्ही, ते पण आपापलं घरामध्ये राहतात. पक्षी पण आपल्या झाडावर एक लहान काय घर करतंय. लहान लहान किडे असतात, ते पण आपले घर करतात कुठे ना कुठे. जंगलामध्ये आपापले घर सगळे जनावर करतात, त्यांचे पण कुटुंब असतात. तर आम्ही फक्त जर घरामध्ये राहिलो आणि फक्त आम्ही कुटुंबांची काळजी घेतली तर तेवढंच काही विशेष गोष्टी नाही आहे. अवश्य मनुष्य जीवनामध्ये असताना आम्ही कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, आमच्या संसाराची जबाबदारी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे, धन पण कमवलं पाहिजे, नाहीतर कुटुंबाचं भरण पोषण होणार कसं? परंतु हे सर्व काही करीत करीता आम्हाला आठवण ठेवलं पाहिजे की कशासाठी आम्ही करत आहे. जर आमच्या कुटुंबाचे सदस्य जे आहेत त्यांना जर आम्ही भगवंतांकडे नाही आणलं तर हे सर्व काही व्यर्थ आहे, शून्य, काहीही त्याचं मूल्य नाही आहे. आणि जर कोणी गरीब असला आणि त्यांनी कुटुंबामध्ये एक भगवंतांची भक्तीचं एक वातावरण निर्माण केलं, त्याचं जीवन यशस्वी झालं, आणि तिकडे कोणी श्रीमंत माणूस आहे, खूप पैसे कमवले, खूप प्रतिष्ठित नागरिक झाला तो, परंतु भगवंतांची भक्ती केली नाही, घरामध्ये कधी भगवंतांना काही स्थान दिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ. त्यामुळे शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की गृह म्हणजे गृहस्थ म्हणजे जो घरामध्ये स्थित होऊन भगवान श्री कृष्णांचा आश्रय घेतो, त्यांची भक्ती करतो, आणि कुटुंबामध्ये जे कोणी आहेत त्यांना भगवंतांची भक्ती करायला शिकवतो, किंवा एक तसं वातावरण जे अनुकूल आहे ते निर्माण करतो, भगवंतांच्या भक्तांना निमंत्रित करतो घरामध्ये, घरामध्ये संकीर्तन भगवंतांची सेवा होत असते, घरामध्ये एक लहान भगवंतांचं मंदिर असतं, त्या मंदिरमध्ये भगवंतांना भोग दाखवून आम्ही जेवतो प्रसाद रूपात, आणि मग कुटुंबसहित आम्ही मंदिरमध्ये जातो, सत्संगमध्ये भाग घेतो, प्रवचन ऐकतो, घरामध्ये पण भगवद्गीता श्रीमद भागवत असे ग्रंथ आम्ही वाचतो, त्यांचा पाठ करतो. तर हे गृहस्थ आश्रम आहे, आणि जे भगवान श्री कृष्णांचे आश्रय घेतात त्यांच्यासाठी भगवान श्री कृष्णांनी एक विशेष प्रतिज्ञा केलेली आहे सुरक्षासाठी, आश्वासन द्यायला. आता ज्यावेळी मी सुरभी कुंज या घरामध्ये प्रवेश केला खालीच, तर हे चित्र मी बघितलं दरवाज्याच्या जवळ तिकडे लावलं होतं, आणि मला आठवण आलं की ह्याच श्लोकवर मी बोललो होतो. विष्णुप्रसाद प्रभू आठवण आहे का, ज्यावेळी सत्संग मंडळ चालू होतं, अनेक वर्ष झाले, पण ह्या चित्रावर आणि ह्याच श्लोकवर मी बोललो होतो. कुठचा श्लोक आहे, भगवद्गीतेमध्ये ह्या श्लोकाचं वर्णन आहे, जे आम्ही चित्र बघतो ना भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे. कोणी सांगू शकता काय कुठचा श्लोक आहे म्हणून, जोरात बोलायला पाहिजे. भवामी मय्यावेशित चेतसाम, छान. भगवान श्री कृष्ण भगवद्गीतेचे 12व्या अध्यायात म्हणतात, श्लोक संख्या 7, तेषाम अहम समुद्धर्ता. तेषाम मतलब म्हणजे त्यांना, अहम म्हणजे मी, समुद्धर्ता म्हणजे उद्धार करणारा, मी त्यांचं उद्धार करणारा व्यक्ती आहे, मी त्यांचं उद्धार करतो. कोणाचं उद्धार करतो, ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्यस्य मत्परः, ज्याने त्यांचं समस्त कर्म माझ्या चरणामध्ये अर्पण केलेले आहेत, जे सतत ध्यान करत असतात माझ्यावर, अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते, अनन्य भक्त योग करतात आणि एकाग्र चित्तेने त्यांचं ते माझ्यावर ध्यान करतात, सतत करत असतात माझी सेवा. तेषाम त्यांच्यासाठी अनन्य भक्त जे आहेत भगवान श्री कृष्णांचे, ज्यांचं वर्णन ह्या 6व्या श्लोक मध्ये केलंय भगवंतांनी, तर त्यांच्याबद्दल 7व्या श्लोक मध्ये ते म्हणतात, तेषाम त्यांच्यासाठी, तर त्यांच्यासाठी मी काय करणार, अहम समुद्धर्ता, मी उद्धारक स्वतः बनणार आहे. कुठून उद्धार करणार भगवंत त्यांच्या भक्तांचे, मृत्यू संसार सागरात. हे जे संसार आहे ज्याच्यामध्ये आम्ही राहतो हा मृत्यूचा संसार आहे, मृत्यूचा सागर आहे. तर ह्या संसाराची तुलना एक सागर ची केली गेली आहे भगवद्गीतेमध्ये. आणि समुद्र पार करायचं पाहून फार कठीण असतं, अशक्य आहे. जर आम्ही आता गोवा गेलो किंवा कारवार गेलो, तिकडून आम्हाला दुबईला जायचंय पाहून शक्य आहे का? एवढं मोठं समुद्र पाहून आम्हाला जायला होतंय का? नाही, शक्यच नाही आहे. तर हे जे भवसागर आहे, जे संसार आहे, त्याच्यापेक्षा मोठं एक समुद्र आहे. भवसागर म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. ज्या समुद्रामध्ये जन्म मृत्यू वृद्धावस्था रोग असं होत असत, तर त्या ठिकाणी त्या स्थानाला भवसागर म्हटलं आहे. तर ह्या भवसागर मध्ये आम्ही अडकलो आहे, जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडलो आहे आम्ही. आणि त्याच्यामुळे फार कष्ट होतंय, जन्म फार कष्ट आहे त्याच्यामध्ये. आईला कष्ट, बाळाला कष्ट जन्माच्या वेळी. मृत्यू, ज्यांची मृत्यू होते त्यांना कष्ट, जे राहिले जे त्यांना प्रेम करतात त्यांना पण कष्ट. वृद्धावस्था कष्टच आहे, जे वृद्धावस्थेमध्ये आहेत त्यांना माहीतच आहे. आणि रोग, असू द्या, जे रोग आहे ते पण कष्टच आहे. तर हे भवसागर म्हणजे कष्टाचं स्थान आहे, दुःखालयम, दुःखाचं आलय आहे. तर भगवान श्री कृष्ण म्हणतात की ज्यांनी माझा आश्रय घेतलेलं आहे, ते गृहस्थ असू दे, ब्रह्मचारी असू दे, संन्यासी असू दे, कोणी असू दे, आपापल्या ठिकाणामध्ये राहून त्यांनी जर माझा आश्रय घेतलं आहे आणि ते माझी भक्ती करत आहेत, तेषाम अहम समुद्धरता, तर त्यांच मी उद्धारक होणार. मृत्यू संसार सागरात, या मृत्यूच्या समुद्रामधून मी त्यांचा उद्धार करणार, नक्की करणार. भवामी, भवामी म्हणते मी बनतो, मी काय बनतो, उद्धारक बनतो त्यांच्यासाठी. आणि किती वेळ लावणार मी उद्धार करायला, हा पण प्रश्न आहे ना. ठीक आहे, कृष्णा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही उद्धार करणार, पण फार वेळ घेतलं तर कृष्ण म्हणतात न चिरात पार्थ, वेळ नाही घेणार मी, लवकर येणार मी उद्धार करायला. मैया वेशित चेतसाम, ज्यांची चेतना माझ्यामध्ये आहे त्यांचं उद्धार जे आहे मी पटकन करणार, फार लवकर करणार, शीघ्र करणार मी. त्यामुळे भक्तांना काही काळजी करायची गरज नाही, भगवंतांनी ते काळजी घेतलेली आहे आमच्या तर्फे. जीवन विमा तर चालू आहे, सर्व काय पॉलिसी काढतात की नाही? आपण सर्वांनी काढलं असेल ना, कोणी काढलं आहे बघा हात वर करा. जीवन विमा माहित आहे ना, जीवन विमा काय सर्वांना माहित आहे. खरोखर जीवन विमा काय आहे, जे भगवंतांनी दिलंय ना ते खरोखर जीवन विमा आहे. मृत्यूच्या नंतर काय होणार, आता जीवन विमा ते आमच्यासाठी नव्हे, इतरांसाठी आहे. आम्ही तर जाणार, आमचं काय ठिकाण आहे, कुठे जाणार, आमच्या कर्मानुसार कुठे आम्ही जाणार आम्हाला पण माहित नाही. जे आमच्या नंतर जे राहणार त्यांच्यासाठी जीवन विमा आहे, पण आमच्यासाठी काय, आमचं भविष्य कोण बघणार? तर भगवंत म्हणतात मी बघतो, काही काळजी करायची नाही. आणि जे राहिले आहेत कुटुंबाचे सदस्य त्यांचं पण काळजी मी घेणार. पण भगवंतांनी एक गोष्ट सांगितली आहे की आम्ही त्यांचं शरण घेतलं पाहिजे, त्यांची भक्ती केली पाहिजे. असं जर आम्ही केलं तर सर्व काही होईल, मग काय काळजीचा प्रश्नच नाही आहे आमच्या जीवनामध्ये. हे आहे गृहस्थ आश्रम. पूर्वी असं व्हायचं, प्रत्येक घरामध्ये नामस्मरण व्हायचं, प्रत्येक घरामध्ये एक लहानतरी मंदिर व्हायचं, मुलांना मुलींना पण असं शिक्षण दिलं जात होतं पूर्वी, भगवंतांचं काही भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, काही चांगल्या गोष्टी संतांकडून ऐकलं पाहिजे. आता कुठच्याही घरामध्ये चालत नाही असं. ज्या ठिकाणी मंदिर होतं आता तिकडे मोठे मोठे टी व्ही सेट आहेत, टेलिव्हिजन, आणि जेवढं मोठं टेलिव्हिजन तेवढंच आम्ही जास्त प्रगती केलेले व्यक्ती आहे तसं आम्हाला समजायला पाहिजे. आता मोठे मोठे टेलिव्हिजन असतात आणि सिनेमा सारखं घरी बसून बघायचं, दिवसभर रात्रीभर पण चित्रपट बघायचं, इतर गोष्टी बघत राहायचं. म्हाताऱ्यापणा पण आता लोक बसतात तिकडेच, दिवसभर बसत असतात. व्यवसाय किंवा नोकरीमधून रिटायर झाल्यानंतर दिवसभर टेलिव्हिजनच्या समोर बसायचं, असंच वेळ वाया घालायचं. आणि पुढचं जन्म कुठे होणार, किती मोठा धोका आहे, काय गती होणार, हे प्रगती आहे का की दुर्गती आहे, पुढचं जन्म कुठे होणार हे कोणी विचार करत नाहीत. त्यामुळे म्हातारपणामध्ये खास करून आम्ही भक्ती केली पाहिजे, पण आम्ही त्यावेळी करू शकणार ज्यावेळी लहानपणापासून आम्हाला ते संस्कार आहेत ना, लहानपणापासून जे वळण आहे किंवा जे अभ्यास आहे करून तेच आम्ही म्हातारपणामध्ये करणार. लहानपणापासून आणि युवावस्थेपासून जर आम्हाला सवय नाही आहे असं करून तर म्हातारपण कसं करणार आम्ही. आणि कोणाला करायचं जरी असेल तर घरामध्ये वातावरण असं होत नाही, जोर जोरात टी व्ही लावून बसतात. म्हणजे कोणाला भक्ती करायचंय, कीर्तन करायचंय, जप करायचं असते की दुसऱ्या खोलीमध्ये जोर जोरात टी व्ही चालू असते, त्या घरामध्ये ना शेजारी चालू असते, मग आमची मुलं शेजारी जातात टी व्ही बघायला. मग असं आता संसार समाजमध्ये वातावरण आहे, तर मग समाजाचं भविष्य काय आहे. त्यामुळे भगवद्गीतेचे जे शिक्षण आहे ते आम्ही सर्वांनी स्वीकार करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि कृष्ण भावनामृत मध्ये जे आपलं गृहस्थ जबाबदारी करतात ते समाजासाठी फार गरज आहे. आता सुरभी कुंज मध्ये ह्या घरामध्ये आता नवीन घराचं बांधकाम झालं आहे, सुंदर घर आहे. सुंदर फक्त निर्माण कार्याच्या दृष्टीने नव्हे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त महत्वपूर्ण म्हणजे सुरभी कुंज सुंदर आहे कारण भगवंत इकडे आहेत, त्यांचं मंदिर आहे इकडे, त्यांचे सुंदर विग्रह आहेत आणि त्यांची सेवा या घरामध्ये राहणारे लोक करत आहेत भक्तिभावनेने, त्यामुळे हे घर सुंदर आहे. तसं बघितलं तर बेळगावमध्ये सुरभी कुंज पेक्षा मोठे घर आहेत भौतिक दृष्टीने बघितलं तर, आणि फार सुंदर घर पण असू शकतील. पण घरामध्ये जर भगवंतांची भक्ती नसेल तर ते तथाकथित भौतिक सौंदर्य त्याची किंमत काय, कैलाश सारखंच होणार ते. कैलाशाची गोष्ट मी सांगितली होती, आपण सर्व जे उशिरात आलात तुम्ही ऐकलं नसेल, पण जे आले होते त्यांच्याकडून ऐका. राता विष्णू प्रसाद प्रभू, नंदिनी माताजी, नित्यानंद आणि इंदुलेखा यांना हार्दिक शुभेच्छा आणि भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलात प्रार्थना की त्यांच्यावर कृपा त्यांनी नेहमी ठेवू द्या आणि भक्ती मार्गामध्ये ते प्रगती करत राहू दे आणि शुद्ध भक्त होऊ देत म्हणून, आणि गृहस्थ आश्रम म्हणजे हे सुरभी कुंजमध्ये काय ते सार्थक होऊ दे हे नाव पण, आणि इकडे जे भगवंतांनी सुंदर एक वचन प्रतिज्ञा केली आहे, आश्वासन दिले आहे भक्तांना, ते त्यांच्यासाठी पण पूर्ण होऊ दे. आणि आपण आमच्या सर्वांसाठी की आम्ही पण भगवंतांची आश्रय घेऊन मग भगवंतांचं उद्धाराचं आम्ही प्रतीक्षा करू आम्ही सर्व. हरे कृष्ण, धन्यवाद. क्षमा करा, माझी मराठी भाषा बरोबर नाही आहे, तरी काय थोडंफार प्रयत्न केलं, अनेक चुका झाले असतील, क्षमा करा आपण सर्व. हरे कृष्णा। आता काय कार्यक्रम विष्णू प्रसाद प्रभू? हा आरती खाली, ठीक आहे, आता आरतीसाठी आम्ही जाणार खाली। हरे कृष्णा। एक गोष्टी आहे, हरे कृष्ण हरे कृष्ण, एक गोष्ट